आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. पणजी महापालिकेच्या 30 प्रभागां खातीर काल शांततायेन मतदान जालें. अंदू 69.07% मतदान जालां. महापालिकेच्या 30 प्रभागां खातीर 69 उमेदवारां मदीं लढत जाली. फाल्यां सकाळी 8 वरांचेर श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर मतमेजणी सुरू जातली. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी दूदकारांक दुदाचेर दितात त्या हमी भावान वाड करची, तशेंच हो हमी भाव तांकां म्हयन्याच्या म्हयन्याक मेळपाक जाय, नाजाल्यार दूद वेवसायिकांक लुकसान जाता अशें म्हळां. दूदकारांक दितात त्या हमी भावान 1 एप्रिलच्यान वाड करता अशें उतर ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिलां.
ताणी जो सांगला पळय न्ही, ताजो आमी ऑलरेडी बजेटान डिक्लेअर केला. हांवें फक्त कित्याक गोवा डेरी कडेन आयज शेतकरी थंय ऑलरेडी येवन उबे राहिले, तेका हांव सांगपाक सोदता. बजेट 5 जावनी 1 एप्रिलातल्यान तांकां जो सपोर्ट प्रायस दिता वो सपोर्ट प्रायसूय आमी वाडयता, आनी तांकां मंथली पेमेंट दितले पळय न्ही, तेजेरूय हांव सांगता. आमी बँके कडेन ऑलरेडी टायप केला, तेंचे पेमेंट जे आसा इन्सेंटीवचे तेय बी मंथली दिवपाचे हांव प्रोविजन आसा.
भात शेती करपी शेतकारांक दितात तो हमी भाव वाडोवचो अशी मागणी आमदार चंद्रकांत शेटये हांणी केल्या. ह्या पयली 2 रुपया प्रति किलो असो हमी भावाच्या दरान वाड केल्ली, मात ती उणी आसा. ह्या हमी भावान वाड जावपाची गरज आसा अशें तांणी 0 वराक सभाघराचे नदरेक हाडून दिले.
Attention of the house is drawn due to rising concern and anxiety in the mind of Goa's small land holding paddy farmers face acute economic distress as the current central maximum support price for 25-26 even with Goa's additional rupees 2 per kg reimbursement failed to cover rising input labor and post harvest cost with average holding under.
विधानसभेन जे कायदे केल्या आनी जे कितें नेम आसा ते प्रमाण नगर नियोजन खात्याचो कारभार चलता. कायदो नेम आनी मार्गदर्शक तत्वां प्रमाण निर्णय घेतात अशें नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलें. नगर नियोजन कायद्यान कलम 17-2 आसपाव 1997 वर्सा जाला. कलम 17-2 आनी 39A विशय न्याय प्रविष्ट आसा अशें तांणी सांगलें. सभाघरान काल बुधवारा राती नगर नियोजन राना भलायकी शार उदरगत खात्याच्या मागण्यांचेर चर्चा जाली. चर्चे उपरांत मागण्यांक मान्यताय दिली. मागण्यांच्या चर्चेक जाप दितना मंत्री विश्वजीत राणे हांणी ही माहिती दिली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी काल फोंड्या कृषी बाजार संकुलान नव्या फोंड्या तालुका नागरी पुरवण कार्यालयाचे उक्तावण जाले. तशेंच मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न येवजणे खाला सवाय धान्य दुकानदारांक 3.17 कोटी रुपया कमिशन वितरीत केले. ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री सावंत हांणी म्हळे,
मुख्यमंत्री FPS म्हणजे मुख्यमंत्री फेअर प्राइस शॉप ही योजना आम्ही जाहीर केल्या. या योजनेच्या अंतर्गत तुमचो इन्सेंटिव जो आसा म्हणजे तुमचे कमिशन जे आसा पळय न्ही, हे कमिशन नक्कीच आम्ही वाढयतले. ते कशा पद्धतीन डिझाईन करप या डायरेक्टर आणि तुमचे असोसिएशन मेळून ठरवपाक लायता.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कार्यवाहीक लागून 2026-27 ह्या शिक्षणीक वर्सा खातीरचे वर्ग एप्रिलच्यान सुरू जातले. अंदूच्या वर्सा खातीर वर्ग तशेंच निकालाच्या तारखो शिक्षण खात्यान जाहीर केल्या. यत्त्या 5वी ते 9वी खातीर 13 मार्च ते 30 मार्च 2026 मेरेन फेर्याद आसतली. यत्ता 6वी ते 10वी आनी यत्ता 12वी खातीरचे वर्ग 1 एप्रिल 2026 सुरू जातले. एप्रिल म्हयन्यान दिसाक उण्यात उणे 3.5 वरां वर्ग घेवचे पडटले. येत्या शिक्षणीक वर्साच्यान सगळ्या यत्ता खातीर NEP लागू जातली. हांगा लागून एप्रिलान वर्ग सुरू जातले. 5वे 11वेचे वर्ग जुनान सुरू जातले. वेधशाळेन उक्तायल्या अदमासा प्रमाण फुडले 6 दीस राज्यांत चडांत चड तापमान 33 ते 34 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यात उणे तापमान 24 ते 25 डिग्री सेल्सियस आसपाची शक्यताय आसा. गोवा क्रिकेट असोसिएशनान पर्वरे GCA सभाघरान गोवा प्रिमियर डिव्हिजन लीग खातीर पावणी आयोजित केल्ली. ह्या सर्तीन पणजे जिमखाना, जिनो स्पोर्ट्स क्लब, साळगांवकार क्रिकेट क्लब, मडगांव क्रिकेट क्लब, चौगुले स्पोर्ट्स क्लब आनी धेंपो क्रिकेट क्लब वांटेकार जातले. 21 मार्च ते 17 एप्रिल मेरेन ही सर्त जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वरांक.